ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गुरु
जय जय राम कृष्ण हरि
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 देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या तेणे मुक्तिचारी साधियेल्या तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची लखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची लखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची लखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
सहुवेदी जाण षटशास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती अठराही पुराणे हरिसी गाती अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंत वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन वाया तू दुर्गमान घाली मन वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घन दाट हरि दिसे भरला घन दाट हरि दिसे भरला घन दाट हरि दिसे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरि पाठ सारा सार विचार हरि पाठ सारा सार विचार हरि पाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरि वीणे मन व्यर्थ जाय हरि वीणे मन व्यर्थ जाय हरि वीणे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथुनी चराचर त्यासी भजे जेथुनी चराचर त्यासी भजे जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी ज्ञानदेवा ಧ್ಯಾನಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮನಿ, ಜ್ಞಾನ ದೇವ ಧ್ಯಾನಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮನಿ. ಅನಂತ ಜನ್ಮಾನಿ ಪುಣ್ಯ ಹೋಯ, ಅನಂತ ಜನ್ಮಾನಿ ಪುಣ್ಯ ಹೋಯ, ಅನಂತ ಜನ್ಮಾನಿ ಪುಣ್ಯ ಹೋಯ. ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ,
ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ, ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ. ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ,
ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ,
ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ.
ಭಾವೆ ವೀಣ ಭಕ್ತಿ ಭಕ್ತಿ ವೀಣ ಮುಕ್ತಿ, ಬಳೆ ವೀಣ ಶಕ್ತಿ ಬೋಲು ನಯೇ, ಬಳೆ ವೀಣ ಶಕ್ತಿ ಬೋಲು ನಯೇ. ಕೈಸೆ ನೀ ದೈವತ ಪ್ರಸನ್ನ ತ್ವರಿತ, ಉಗಾರಾಹೆ ನಿವಾಂತ ಶಿಣ ಶಿವಾಯ, ಉಗಾರಾಹೆ ನಿವಾಂತ ಶಿಣ ಶಿವಾಯ. ಸಾಯಸೆ ಕರಿಸಿ ಪ್ರಪಂಚ ದಿನ ನಿಶಿ, ಹರಿಸೀನ ಭಜಸಿ ಕವಣ ಗುಣೆ, ಹರಿಸೀನ ಭಜಸಿ ಕವಣ ಗುಣೆ. ಜ್ಞಾನ ದೇವ ಮಣೆ ಹರಿ ಜಪ ಕರಣೆ, ಜ್ಞಾನ ದೇವ ಮಣೆ ಹರಿ ಜಪ ಕರಣೆ. ತುಟೇಲ ಧರಣಿ ಪ್ರಪಂಚಾಸೆ, ತುಟೇಲ ಧರಣಿ ಪ್ರಪಂಚಾಸೆ.
ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ, ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ. ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ, ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ.
ಯೋಗ ಯಾಗ ವಿಧಿ ಎಣೆ ನೋಹೆ ಸಿದ್ಧಿ, ವಾಯಚಿ ಉಪಾಧಿ ದಂಭ ಧರ್ಮ, ವಾಯಕಿ ಉಪಾಧಿ ದಂಭ ಧರ್ಮ. ಭಾವೆ ವೀಣ ದೇವನ ಕಳೆ ನಿಸ್ಸಂದೇಹ, ಗುರುವೀಣ ಅನುಭವ ಕೈಸಾ ಕಳೆ, ಗುರುವೀಣ ಅನುಭವ ಕೈಸಾ ಕಳೆ. ತಪೆ ವೀಣ ದೈವತ ದಿಧಲ ವೀಣ ಪ್ರಾಪ್ತ, ಗುಜೆ ವೀಣ ಹಿತ ಕೋಣ ಸಾಂಗೆ, ಗುಜೆ ವೀಣ ಹಿತ ಕೋಣ ಸಾಂಗೆ. ಜ್ಞಾನ ದೇವ ಸಾಂಗೆ ದೃಷ್ಟಾಂತಾಚಿ ಮಾತ, ಜ್ಞಾನ ದೇವ ಸಾಂಗೆ ದೃಷ್ಟಾಂತಾಚಿ ಮಾತ. ಸಾಧುಚೆ ಸಂಗತಿ ತರಣೋಪಾಯ, ಸಾಧುಚೆ ಸಂಗತಿ ತರಣೋಪಾಯ.
ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ, ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ. ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ, ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ.
ಸಾಧು ಬೋಧ ಧಾಲಾ ನುರೋನಿಯ ಠೇಲಾ, ಥಾಯಿತ ಮುರಾಲ ಅನುಭವೆ, ಥಾಯಿತ ಮುರಾಲ ಅನುಭವೆ. ಕಾಪುರಾಚಿ ವಾತಿ ಉಜಳಲಿ ಜ್ಯೋತಿ, ಥಾಯಿತ ಸಮಾಪ್ತಿ ಝಾಲಿ ಜೈಸಿ, ಥಾಯಿತ ಸಮಾಪ್ತಿ ಝಾಲಿ ಜೈಸಿ. ಮೋಕ್ಷ ರೇಖೆ ಆಲ ಭಾಗ್ಯ ವಿನಟಲಾ, ಸಾಧುತ ಅಂಕಿಲ ಹರಿಭಕ್ತ, ಸಾಧುತ ಅಂಕಿಲ ಹರಿಭಕ್ತ. ಜ್ಞಾನ ದೇವ ಗೋಡಿ ಸಂಗತಿ ಸಜ್ಜನಿ, ಜ್ಞಾನ ದೇವ ಗೋಡಿ ಸಂಗತಿ ಸಜ್ಜನಿ. ಹರಿದಿಸೆ ಜನಿ ಆತ್ಮತತ್ವಿ, ಹರಿದಿಸೆ ಜನಿ ಆತ್ಮತತ್ವಿ.
ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ, ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ. ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ, ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ.
ಪರ್ವತ ಪ್ರಮಾಣೆ ಪಾತಕ ಕರಣೆ ವಜ್ರಲೆ ಪಹೋಣೆ ಅಭಕ್ತಾಸಿ, ಪರ್ವತ ಪ್ರಮಾಣೆ ಪಾತಕ ಕರಣೆ ವಜ್ರಲೆ ಪಹೋಣೆ ಅಭಕ್ತಾಸಿ. ನಾಹಿ ಜಾಸಿ ಭಕ್ತಿ ತೆ ಪತಿತ ಅಭಕ್ತ, ಹರಿಸಿನ ಭಜತ ದೈವಹತ, ಹರಿಸಿನ ಭಜತ ದೈವಹತ. ಅನಂತ ವಾಚಾಳ ಬರಳತಿ ಬರಳ, ಕ್ಯಾ ಕೈಕ ದಯಾಳ ಪಾವೆ ಹರಿ, ಕ್ಯಾ ಕೈಕ ದಯಾಳ ಪಾವೆ ಹರಿ. ಜ್ಞಾನ ದೇವ ಪ್ರಮಾಣ ಆತ್ಮ ನಿಧಾನ, ಜ್ಞಾನ ದೇವ ಪ್ರಮಾಣ ಆತ್ಮ ನಿಧಾನ. ಸರ್ವ ಘಟಿ ಪೂರ್ಣ ಏಕನಾಂದೆ, ಸರ್ವ ಘಟಿ ಪೂರ್ಣ ಏಕನಾಂದೆ.
ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ, ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನ ಕೊಣ ಕರಿ. ಹರಿ ಮುಖೆ ಭಣ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणकारी
संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव भाजी वाचा आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधी दे द्वैताचे बंधन न बाधी दे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा योगिया साधली जीवन कळा सत्वरा उच्चारा प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
विश्ववीणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जाते रामकृष्णी मन नाही जाते उपजानी करंता नेणे अद्वय वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरु बिन ज्ञान त्या कैसे कीर्तन घडे नामी त्या कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे नामपाठ मौन प्रपंचाचे
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
जय जय विठोबा रघुमाई
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 त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापिया हरी वीण धावयान पावे कोणी हरी वीण धावयान पावे कोणी हरी वीण धावयान पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिन्ही लोक उद्धरती नामे तिन्ही लोक उद्धरती नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लया क्षण मात्रे जातील लया क्षण मात्रे जातील लया क्षण मात्रे तृण अग्नि मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी तैसे नामे केले जपता हरी तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बाधा भेणे याचे पळे भूत बाधा भेणे याचे पळे भूत बाधा भेणे याचे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ ज्ञानदेवा म्हणे हरी माझा समर्थ ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा न करावे अर्थ उपनिषदा न करावे अर्थ उपनिषदा हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
तीर्थ व्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करिसी जना वायाची उपाधी करिसी जना वायाची उपाधी करिसी जना भाव बळे आकळे हे रवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी करतळी आवळे तैसा हरी करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे यत्न परोपरी साधन तैसे यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ज्ञानदेवा म्हणे निवृत्ती निर्गुण ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाते दिघले संपूर्ण माझे हाते दिधले संपूर्ण माझे हाते हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
समाधी हरीची समसुख विना न साधेल जाण द्वैत बुद्धी न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरीचे चिंतन सर्व काळ
हरी मुखे म्हणा हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी
नित्य सत्यमिक हरी पाठ जासी कळी काळ त्यासी नातळती कळी काळ त्यासी नातळती रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हाशी वाचा म्हणती देवाचा तया मोक्ष म्हणती दे वाचा तया मोक्ष ज्ञान देवा पाठ नारायण नाम ज्ञान देवा पाठ नारायण नाम पावी दे उत्तम निजस्थान पावी दे उत्तम निजस्थान
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमा वैरी हरी झाला शमदमा वैरी हरी झाला सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा मागिलिया जन्म मुक्त झालो मागिलिया जन्म मुक्त झालो
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
हरी नाम जपे तो नर दुर्लभ वाचसी सुलभ रामकृष्ण वाचसी सुलभ रामकृष्ण वाचसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी तयासी लाधली सकळ सिद्धी तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले प्रपंची निवाले साधु संगे प्रपंची निवाले साधु संगे प्रपंची निवाले साधु संगे ज्ञानदेवी नाम राम कृष्ण खसा ज्ञानदेवी नाम राम कृष्ण खसा ज्ञानदेवी नाम राम कृष्ण खसा येणे दश दिशा आत्मा राम येणे दश दिशा आत्मा राम येणे दश दिशा आत्मा राम हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा। तपाते सामर्थ्ये तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनि खेले, चतुर्भुज नर होऊनि ठेले, चतुर्भुज नर होऊनि ठेले। ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले, ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले, ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले। निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी,
पुण्याची गणना कोण करी,
पुण्याची गणना कोण करी।
हरिवंश पुराण हरि नाम संकीर्तन, हरिवीणा सौजन्य नेणे काही, हरिवीणा सौजन्य नेणे काही, हरिवीणा सौजन्य नेणे काही। तया नराला धले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन, सकळही घडले तीर्थाटन, सकळही घडले तीर्थाटन। मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी। रामकृष्णी आवडी सर्व काळ, रामकृष्णी आवडी सर्व काळ, रामकृष्णी आवडी सर्व काळ। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी,
पुण्याची गणना कोण करी,
पुण्याची गणना कोण करी।
वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप, एक नारायण सार जप, एक नारायण सार जप। जप तप कर्म हरि विन धर्म, वावुगाची श्रम व्यर्थ जाय, वावुगाची श्रम व्यर्थ जाय, वावुगाची श्रम व्यर्थ जाय। हरिपाठी गेले ते निवांत चिखेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, भ्रमर गुंतले सुमन कळिके, भ्रमर गुंतले सुमन कळिके। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शास्त्र, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शास्त्र, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र। यमे कुळ गोत्र वर्जियेले, यमे कुळ गोत्र वर्जियेले, यमे कुळ गोत्र वर्जियेले। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी,
पुण्याची गणना कोण करी,
पुण्याची गणना कोण करी।
नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची पापे अनंत कोडी गेली त्यांची पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरिपाठी गेले ते विलया हरिपाठी गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरि बिन नेम नाही दूजा हरि बिन नेम नाही दूजा हरि बिन नेम नाही दूजा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उधरती दोन्ही पक्ष पाही उधरती दोन्ही पक्ष पाही उधरती रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरि एक जड जीवा तारण हरि एक जड जीवा तारण हरि एक हरि नाम सार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी उपमा त्या दैवाची कोण वाणी उपमा त्या दैवाची कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी मुक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या मुक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या हरी वीण जन्म नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाड नाम आहे गगनाहुनी वाड नाम आहे
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी एक तत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती तेथे काही कष्ट न लागती अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा जिणे नामे विणे व्यर्थ ज्ञानदेवा जिणे नामे विणे व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमियेला रामकृष्णी पंथ क्रमियेला
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी रामकृष्णी टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळ शिळ मात भजका त्वरित भावना युक्त भजका त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी धर केले वैकुंठ भुवनी धर केले
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदासी ते जीव जंतुसी केवी कळे ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे सर्वत्र वैकुंठ केले असे
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
एक तत्व नाम दृढ धरी माना हरिशी करुणा येईल तुझी हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी वाचेसी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी धणी वाया आणिक पंथा जाशी धणी ज्ञानदेवा मौन जप माळंतरी ज्ञानदेवा मौन जप माळंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा धरोनी श्रीहरी जपे सदा
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको रिकामा अर्ध घडी राहू नको रिकामा अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रधार हरे बिन वाया ये रधार हरि बिना वाया ये रधार हरि बिन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुनी राहे रामकृष्णी संकल्प धरुनी राहे रामकृष्णी संकल्प धरुनी राहे निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको इंद्रिया सवडी लपू नको इंद्रिया सबड़ी लगू नको तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा शांति दया पाहुना हरी करी शांति दया पाहुना हरी करी शांति दया पाहुना हरी करी ज्ञान देव प्रमाण ज्ञान देव प्रमाण ज्ञान देव प्रमाण निवृत्ति देवी ज्ञान ज्ञान देव प्रमाण निवृत्ति देवी ज्ञान समाधि संजीवन हरी पाठ समाधि संजीवन समाधि संजीवन समाधि संजीवन हरी पाठ समाधि संजीवन हरी पाठ समाधि संजीवन हरी पाठ हरि मुखे भणा हरि मुखे भणा हरि मुखे भणा
हरि मुखे भणा हरि मुखे भणा हरि मुखे भणा हरि मुखे भणा हरि मुखे भणा हरि मुखे भणा हरि मुखे भणा हरि मुखे भणा
अभंग हरिपाठ असति अठावीस रचिले विश्वासे ज्ञान देवे रचिले विश्वासे ज्ञान देवे रचिले विश्वासे ज्ञान देवे नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी होय अधिकारी सर्वथा तो होय अधिकारी सर्वथा तो होय अधिकारी सर्वथा तो असावे एकाग्री स्वस्थ चित्त मानी उल्हासे करुणी स्मरावा हरी उल्हासे करुणी स्मरावा हरी उल्हासे करुणी स्मरावा हरी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरित्या सांभाळी अंतर्बाह्य हरित्या सांभाळी अंतर्बाह्य हरित्या सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनानी घेतली प्रचिती आळसी मंदमती केवी तरे आळसी मंदमती केवी तरे आळसी मंदमती केवी तरे श्री गुरु निवृत्ति वचन ते प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञान देव तोषला तात्काळ ज्ञान देव तोषला तात्काळ ज्ञान देव हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी
जय जय विठोबा रघुमाई
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 जय जय
समयासी सादर भावे सादर भावे देवते मिल तैसे रहावे देवते मिल तैसे रहावे देवते मिल तैसे रहावे
समयासी सादर भावे देव ठेवील तैसे रहावे। हे नाव आहे प्रताप भागवत प्रस्तुत पारंपरिक गवळणी असलेल्या सुगम कॅसेटचं।
बाजाराला विकण्या निघाले, बाजाराला विकण्या निघाले, दही दूध तुपान लोणी, दही दूध तुपान लोणी, तुपान लोणी, तुपान लोणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई